सप्तशृंगीचा
उदव 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 उदव
अंबाबाईचा
उदव 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 उदव
बागाच्या वणीच्या डोंगरावर ठेवला पाय आईन बागाच्या वणीच्या डोंगरावर त्या वणीच्या डोंगरावर हे नाशिकच्या जिल्ह्यात सप्तशृंगीचं मंदिर नाशिकच्या जिल्ह्यात सप्तशृंगीचं मंदिर मान हिरवा पातळ आलो घेऊन माझ घे ग आई पुन्हा आई उतवा तुझा ग कान तुला चंदराचा मान हिरवा पातळ आलो घेऊन माझ घे ग आई पुन्हा आई उतवा तुझा ग कान लाकात एक नाकात नत लाकात एक नाकात नत दिसती ग सुंदर किती दिसती ग सुंदर हे नाशिकच्या जिल्ह्यात सप्तशृंगीचं मंदिर नाशिकच्या जिल्ह्यात सप्तशृंगीचं मंदिर घरात आई आली माझ्या दारात काय होत माझ्या नशिबात मला जेवून गेली भेट होती पुनवेची घरात आई आली माझ्या दारात काय होत माझ्या नशिबात मला जेवून गेली भेट सोडून मला नको गाई सोडून मला नको गाई जाऊ अशी तू दूर जाऊ अशी ग दूर हे नाशिकच्या जिल्ह्यात सप्तशृंगीचं मंदिर नाशिकच्या जिल्ह्यात सप्तशृंगीचं मंदिर
लय 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 सुंदर न माझ्या आईचं मंदिर लय 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 सुंदर न माझ्या आईचं मंदिर
केला मी नवस आज अलग तो दिवस दीपा मम्मी है साथीला न लक्ष्मी चढ जग पायरीला हे तुला केला मी नवस आज अलग तो दिवस दीपा मम्मी है साथीला न लक्ष्मी चढती ग पायरीला धर्माच्या गाण्याला संगीत देई धर्माच्या गाण्याला संगीत देई नीलेश ग गरुड नीलेश ग गरुड हे नाशिकच्या जिल्ह्यात सप्तशृंगीचं मंदिर नाशिकच्या जिल्ह्यात सप्तशृंगीचं मंदिर